सर्वांना भावपूर्ण नमस्कार. गुरुदेवांच्या भावपूर्ण स्मरणाने, त्यांच्या आळवणीने आजच्या भावसत्संगाला आरंभ करूया. गुरुदेवांचे स्मरण करूया. गुरुदेवांचे स्मरण करतात आपल्या डोळ्यासमोर गुरुदेवांचे सुंदर, मनमोहक तसेच तेजोमय रूप दिसू लागले आहे. त्यांच्या दिव्य रूपाचे साक्षात दर्शन घडू लागले आहे. आपले अंतरंग गुरुकृपेने अनुभवलेल्या सुंदर भावक्षणांच्या स्मरणाने डोलू लागले आहे. भगवंत आपल्या अंतरंगामध्ये भावजागृती करत आहे. अशा या भावमय स्थितीमध्ये गुरुदेवांच्या परमचरणी शरण जाऊन त्यांना भावपूर्ण प्रार्थना करूया. हे गुरुदेवा, आपल्या सुंदर दिव्य भावक्षणामुळे आमचे हृदय मंदिर आपल्याप्रतीच्या भावभक्तीने भरून गेले आहे. हे भगवंता, आमच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपणच आम्हाला आपली चैतन्यमय ऊर्जा, आपले प्रचंड तेज, आपली शक्ती या माध्यमातून प्रत्यक्ष प्राणवायू प्रदान करत आहात. आम्हा सर्व साधकांना आपण श्वास प्रदान करत आहात. हे गुरुदेवा, आमचा एक एक श्वास ही आपलीच कृपा आहे. हे गुरुराया, आमचे जन्मदाता, कर्मदाता, सर्व काही आपणच आहात. आमच्या प्रत्येक श्वासावर आपलाच अधिकार आहे. हे भगवंता, आपण देत असलेल्या प्रत्येक श्वासाद्वारे आम्हाला आपल्या चरणांशी समर्पित होता येऊ दे. हे गुरुमाऊली, आपल्या चरणी आम्हा सर्वांची कोटी कोटी अनंत कोटी वेळा प्रार्थना आहे. सृष्टीकर्ता, पालनकर्ता तसेच अनादि अनंत अशा साक्षात गुरुदेवांच्या चरणी श्लोकाच्या माध्यमातून आपण भावफुले अर्पण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी भगवान श्री विष्णूचे तत्व आता क्षणोक्षणी वाढत जाणार आहे. भगवंत आता आपल्याला पुष्कळ भरभरून भरभरून देणार आहे. आपण सर्वांनी आपल्या अंतरातील भक्ती वाढवूया. भगवान नारायणाचे तत्व, भगवंताची ऊर्जा आणि चैतन्य ग्रहण करूया. आज आपल्याला भगवान नारायणाच्या वृद्धिंगत होत असलेल्या या दिव्य तत्वाची अनुभूती घेण्यासाठी आणखी एक दिव्य संधी लाभत आहे, आणि ती म्हणजे वैकुंठ चतुर्दशी. आपल्या रोमरोमात भक्ती निर्माण करण्यासाठी भगवंत एकही संधी सोडत नाही, आणि या भक्ती सत्संगाचे निमित्त साधून तो आपल्याला मोठे दिशादर्शनही करत आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने आजच्या या दिव्य भक्ती सत्संगातून आपण श्री विष्णू भक्तीचा पाठ शिकूया. आपल्या अंतरंगात श्री विष्णूची भक्ती रुजवूया.
आणि श्री विष्णू कृपा संपादन करूया. वैकुंठ चतुर्दशीचे महात्म्य आपल्या सर्वांना ठाऊक आहे. या दिवशी भगवान श्री विष्णू वैकुंठाचे द्वारपाल जय विजय यांना बोलावून वैकुंठ धामाचे द्वार उघडे ठेवण्याचा आदेश देतात. अर्थात या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार उघडे असते. जो जीव या दिवशी भक्तीपूर्वक श्री विष्णूंचे पूजन आणि नामस्मरण करतो त्या जीवाला श्री विष्णूंच्या दिव्य वैकुंठ धामात सुनिश्चितपणे स्थान प्राप्त होते. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने श्री विष्णूच्या दिव्य अशा वैकुंठ धामाची अनुभूती घेण्यासाठी निश्चितच आपण आपल्या अंतरातील भक्ती वृद्धिंगत करणे अपेक्षित आहे. आणि ही भक्ती वृद्धिंगत करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे हे शिकण्यासाठी भगवंत आपल्याला हा भक्ती सत्संग देत आहे. विष्णू भक्तीची शिकवण देणाऱ्या या भक्ती सत्संगाच्या माध्यमातून श्री विष्णू आपल्या सर्वांसाठी साक्षात वैकुंठ लोकाचे महाद्वार उघडून साधनेची पुढील दिशा देणार आहे. भगवंताच्या या दैवी भावलीलेविषयी त्यांच्या चरणी अनंत कोटी अनंत अनंत कोटी कृतज्ञता आपण व्यक्त करूया. श्री विष्णू भक्तीचे महात्म्य अपरंपार आहे. श्री विष्णूंच्या भक्तीचे आणि ती भक्ती करणाऱ्याचे म्हणजे विष्णू भक्ताचे महात्म्य पुराणांमध्ये कशा प्रकारे सांगितले आहे ते आता आपण ऐकूया. याद्वारे श्री विष्णूची उत्कट भक्ती करण्याचे महत्त्व आपल्या अंतर्मनावर बिंबूया. आपल्यालाही श्री विष्णूची भक्ती वृद्धिंगत करायची आहे याची प्रेरणा घेऊन विष्णू भक्ती शिकूया. श्री विष्णू भक्तीचे आणि विष्णू भक्ताचे महात्म्य सांगताना श्री सनक ऋषी म्हणतात, जे भगवत भक्तीचा मधुर रस सदैव चाखतात, म्हणजेच श्री विष्णूच्या भक्तीत सदैव जे रममाण असतात आणि त्या योगे सदैव प्रसन्न चित्त आणि आनंदी राहतात असे मानव खरोखरी श्रेष्ठ आहेत. अशा श्रेष्ठ आणि खऱ्या भगवत भक्तांना मी वारंवार नमस्कार करतो. अशा श्रेष्ठ मानवांच्या सहवासाने सर्वसामान्य मनुष्यालाही मोक्ष प्राप्तीचे भाग्य लाभते. भगवंताच्या भक्तांची सेवा सर्व पापहरण करणारी आहे. जो खाता पिता उठता बसता भगवान श्री विष्णूच्या नामाचे चिंतन करतो त्याला प्रतिदिन वारंवार माझा नमस्कार असो. ज्याचे मन श्री विष्णूच्या भक्तीमध्ये रममाण आहे त्याचे अहो भाग्य आहे. खरंच फार थोर भाग्य आहे, कारण योग्यानाही दुर्लभ अशी मुक्ती त्या भक्तांच्या हाती असते. भगवंताची भक्ती करणाऱ्या जीवाला तो अविनाशी परमात्मा अवश्य मोक्ष देतो. आणि म्हणूनच भगवंताचा त्या गोविंदाचा सदैव आश्रय घ्यावा. जो विष्णू भक्त निष्काम भावाने त्या परमपरमेश्वर श्रीहरीची उपासना करतो तो त्याच्या 21 पिढ्यांसह वैकुंठ धामी जातो. हे आहे श्री विष्णू भक्तीचे महात्म्य. भगवंताची भक्ती केल्यानेच भगवंताचे महत्त्व वाढते. मग भक्ती करणारा तो एखादा सामान्य जीव असला तरी भगवंताच्या दृष्टीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याला उच्च स्थान प्राप्त होते. कारण भक्तिरूपी दुर्लभ संपत्ती त्याला प्राप्त होत असते. अशी भक्तिरूपी दुर्लभ संपत्ती प्राप्त होण्यासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो याविषयी आपण आजच्या सत्संगातून शिकूया. आपल्या अंतरात भगवंताविषयी भाव आणि भक्ती असेल तरच आपण भगवंताच्या दिव्य चरणांचा सतत आश्रय घेऊ शकतो. आपण भगवंताचे परमभक्त बनलो तर भगवंतच आपल्याला त्याला अपेक्षित असे घडवतो आणि भक्तासाठी योग्य असे स्थान प्रदान करतो. श्री विष्णूने भक्ती करणाऱ्या ध्रुव बाळाला अढळपद दिले. भक्ताचे स्थान भगवंतासाठी सदैव उच्च असते, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भगवंत आपल्या भक्तांवर पुष्कळ प्रेम करतो. तो सदैव क्षणोक्षणी भक्ताच्या उद्धाराचा आणि त्याच्या कल्याणाचा विचार करत असतो. भक्ताचे महत्त्व केवळ भगवंत जाणतो. भगवंताच्या दृष्टीने भक्ती करणाऱ्या भक्ताचे महत्त्व काय आहे याचे रहस्य आपण महाविष्णूचे एक परमभक्त देवर्षी नारद आणि स्वयं महाविष्णू यांच्यातील एका दिव्य संवादातून समजून घेऊया. एकदा देवर्षी नारदांच्या मनात हे जाणण्याची इच्छा उत्पन्न झाली की या संपूर्ण जगतामध्ये सर्वात महान कोण आहे हे जाणून घ्यायला हवे. या प्रश्नाचे उत्तर भगवान विष्णूशिवाय कोणी देऊ शकणार नव्हते. ह्याचे खरे उत्तर तर भगवान श्री विष्णूनच ठाऊक असणार, कारण भगवंतच नित्य सत्य सर्वज्ञ आहे, कर्ता कर्विता तोच आहे. परंतु तरीही अभिमानी पुरुषांप्रमाणे ते स्वतःची प्रशंसा होऊ देत नाहीत. मग मनातील शंकेचे निरसन करण्यासाठी देवर्षी वैकुंठ लोकी गेले. ते श्री विष्णूकडे पोचले. त्यांनी भगवंताला भक्तिपूर्ण नमन केले आणि विचारले, हे जगत पालका, हे जगदाधारा, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. आपण सर्वज्ञानी आहात म्हणून माझ्या शंकेचे निरसन करून घेण्यासाठी मी आपल्या चरणाशी आलो आहे. हे भगवंता, माझ्या मनातील शंकेचे निरसन करा. भगवंत हसले, शेवटी काय अंतर्यामीच ते, सर्वांचे सर्व काही अंतर्बाह्य जाणणारे, त्यांच्यापासून काय लपून राहणार. नारदांच्या मनातील भाव त्यांनी ओळखले. त्यांची शंका, मनातील प्रश्न आणि ते कशासाठी इथे आले आहेत ते सर्व काही त्यांनी आधीच जाणले होते. तरीही आपल्याला काही ठाऊक नाही असे भाव चेहऱ्यावर दर्शवत श्री विष्णूने कुतूहलाने विचारले, हे परमभक्त नारदा, आपण प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, देवर्षी आहात. आपल्याला ठाऊक नाही अशी कोणती गोष्ट या जगात आहे? मग तरीही आपल्या मनात कोणती शंका आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, भगवंता, मी ज्ञानस्वरूप ब्रह्मदेवाचा पुत्र जरी असलो तरी आपणच सर्व ज्ञानी आहात. अखिल ब्रह्मांडामध्ये आपल्या इतका अंतर्ज्ञानी अन्य कोणीही नाही, आणि म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे. हे भगवंता, या जगतामध्ये सर्वात मोठे, सर्वात श्रेष्ठ असे कोण आहे, सर्वात महान कोण आहे हे सांगण्याची कृपा करा भगवंता. मग नारदांच्या मनातील शंकेचे निरसन करण्यासाठी भगवान विष्णू म्हणाले, हे नारदा, परमात्म्याने निर्माण केलेल्या विशाल अशा ब्रह्मांडातील पृथ्वी अत्यंत विशाल आहे, परंतु ती पृथ्वी ही सर्व बाजूनी समुद्राने घेरलेली आहे. त्यामुळे ब्रह्मांडातील पृथ्वी अत्यंत विशाल असूनही अशा पृथ्वीला आपण मोठी असे म्हणू शकत नाही. मग पृथ्वीपेक्षा समुद्र मोठा म्हणावा का? तर तसेही नाही, समुद्रही मोठा नाही, कारण समुद्राला तर अगस्ती ऋषींनी प्राशन केले होते, त्यामुळे अगस्ती ऋषी समुद्रापेक्षा मोठे आहेत. पण म्हणून अगस्ती ऋषी सर्वात महान आहेत असेही म्हणता येणार नाही. मग त्यांच्यापेक्षा मोठे कोण आहे? अगस्ती ऋषी एका ताऱ्याच्या रूपात आकाशामध्ये चमकतात आणि तारा आकाशात असतो, म्हणजे निश्चितच तारापेक्षा मोठे आहे आकाश. हे ऐकून देवर्षी नारदांना वाटले सर्वात महान आकाश आहे. तेवढ्यात श्री विष्णू पुन्हा म्हणाले, परंतु नारदा, आकाशही सर्वात महान नाही, आकाशापेक्षा मोठे कोण आहे? तर भगवान वामन. दैत्यराज बलीच्या यज्ञामध्ये भगवान वामनाने आपल्या एका पायाने आकाशालाही व्यापले होते, म्हणजेच आकाशापेक्षाही मोठे आहेत भगवान वामन, भगवंताचे वामन रूप. हे ऐकून देवर्षी नारदांना आनंद झाला. भगवंताच्या वामन रूपाचा महिमा त्यांना कळला आणि त्या वामन रूपधारी भगवंताप्रती त्यांना अंतरातून आत्यंतिक कृतज्ञता वाटू लागली. तो वामन भगवान यास नारायणांचा अवतार आहे म्हणून ते श्रीमद नारायणांना कोटी कोटी वंदन करू लागले आणि साक्षात भगवान महाविष्णूंना म्हणू लागले, म्हणजे नारायण, मी ज्या भगवंताची भक्ती करतो तो भगवंत सर्वात महान आहे आणि त्याचेच रूप सर्वात श्रेष्ठ आहे, तो भगवंतच सर्वात मोठा आहे. मी किती भाग्यवान आहे, अशा भगवंताचा मी भक्त आहे. अशा प्रकारे देवर्षी नारद कृतज्ञता व्यक्त करू लागले आणि स्वतः नारायण भक्त असल्याविषयी त्यांना आत्यंतिक कृतज्ञता वाटत होती. परंतु त्यांचे बोलणे थांबवत भगवंत पुढे म्हणाले, हे नारदा, माझे बोलणे अजून पूर्ण झाले नाही. या जगतामध्ये भगवंत सर्वात महान आहे असे मी कुठे म्हटले? ह्याचाच अर्थ भगवंतापेक्षाही मोठे कोणीतरी आहे. ते ऐकून देवर्षी नारदांना पुष्कळ नवल वाटले. सर्वश्रेष्ठ साक्षात परब्रह्म स्वरूप भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण असणार असा ते विचार करू लागले. श्री विष्णू तेव्हा त्यांना म्हणाले, हे नारदा, आकाशापेक्षाही भगवंताचे वामन रूप निश्चितच व्यापक आहे, त्यांच्या चरणांनी विशाल अशा आकाशालाही व्यापले आहे खरे, परंतु ते आकाशापेक्षाही व्यापक अतिविशाल भगवंताचे चरण तुम्ही भक्तांनी निरंतर आपल्या हृदयामध्ये धारण केले आहेत, त्यामुळे जगतात सर्वश्रेष्ठ भगवंत नाही तर भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहेत भगवंताचे भक्त. हे परमभक्त नारदा, हे भक्त श्रेष्ठा, तूच या जगतात सर्वात महान आहेस, ज्याने विशाल भगवंत चरणांना आपल्या हृदयामध्ये धारण केले आहे. हे नारदा, भक्तापेक्षा मोठे कोणीच नाही. भगवंताच्या दृष्टीने पाहिले तर भगवंतापेक्षाही भक्त मोठा आहे आणि भक्तच महान आहे. भगवान श्री विष्णू सांगत असलेले हे भक्ताच्या श्रेष्ठतेचे सूत्र ऐकताना परमभक्त देवर्षी नारदांची अत्यंत भावजागृती झाली आणि त्यांच्या नेत्रातून झरझर अश्रू वाहू लागले. एखाद्या अभिमानी पुरुषांप्रमाणे स्वतःची कोणतीही प्रशंसा न करता श्री विष्णूंनी भगवंताच्या दृष्टीने भक्ताचे महत्त्व किती आहे हे सांगितले होते. आणि भगवंत आपल्या भक्ताला स्वतःपेक्षाही किती अधिक महत्त्व देतो हे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी आपल्या परमभक्ताच्या नारदाच्या मनातील शंकेचे निरसन केले. परमेश्वर या समस्त सृष्टीचे संचालन करतो, अखिल विश्वाचा भार वाहतो आणि अनंत कोटी ब्रह्मांडांचा संभाळ करतो, परंतु त्याच्यापेक्षाही त्याचा भक्त श्रेष्ठ, जो भगवंताच्या विशाल चरणांना आपल्या हृदय मंदिरात धारण करतो, तो माझा भक्त या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे असे साक्षात भगवंत सांगतो. कितीही भगवंताची अहम शून्यता, भक्ताचे महात्म्य सांगण्यासाठी भगवंताने केलेली ही दिव्य लीलाच आहे. या छोट्याशा संवादातून भगवंताच्या लीलेचा आणखी एक पैलू उलगडतो, तो कोणत्याही गोष्टीचे करते पण स्वतःकडे घेत नाही. भगवंताला आपला भक्त अत्यंत प्रिय असतो आणि भक्त हा भगवंताचा प्राण असतो. भक्तासाठी काहीही करावे लागले तरी ते करण्यास भगवंत सिद्ध असतो. म्हणूनच तर त्याने देवर्षी नारदांचे शंकानिरसन करताना अत्यंत सहजतेने आपल्या भक्ताला श्रेष्ठ बनवले आणि महान सिद्ध केले. ज्या भगवंताने स्वतः सर्वव्यापी असूनही आपल्या भक्ताला श्रेष्ठ बनवले, महान सिद्ध केले, त्या भगवंताच्या श्रीचरणाशी आपण नतमस्तक होऊया. भगवंताच्या दिव्य आणि विश्वव्यापी चरणांना आपल्या हृदयी धारण करूया, भगवंताचे परमभक्त बनूया. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने भगवंत तर वैकुंठाचे महाद्वार उघडणार आहे. तो भक्तवत्सल श्रीहरी आपला हात धरून या भक्तिपथावरून आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. परंतु आपण आपल्या अंतरातील भक्ती वृद्धिंगत करून वैकुंठाचा हा दिव्य भक्तिमार्ग चालूया. आपल्या अंतरातील भक्ती वाढवण्यासाठी आपण कृतीच्या स्तरावर ध्येय ठरवूया. ध्येय ठरवून आपण कसे प्रयत्न करू शकतो त्याची काही सूत्रे जाणून घेऊया. प्रत्येक कृती, मग ती वैयक्तिक असो वा सेवा, ती करताना आपण भगवंतासाठी, श्रीमंत नारायणासाठी करत आहोत. ती गुरुसेवा आहे या भावाने अधिकाधिक मनपूर्वक आणि अंतरातील सर्व भाव ओतून करूया. श्री विष्णूचे अस्तित्व आपल्या हृदयात अनुभवूया आणि प्रत्येक सेवा अथवा प्रत्येक कृती करताना आपल्या हृदयस्थ श्री विष्णूंच्या चरणांवर पुष्पार्चना करत आहोत याची प्रचिती घेऊया. प्रत्येक पाऊल चालताना माझे प्रत्येक पाऊल हे भगवंताच्या साक्षात श्रीहरीच्या दिशेने पडत आहे असा भाव ठेवूया. अशा प्रकारे आपल्या विविध कृतींना भक्तीची जोड देऊया. हृदयातील श्री विष्णू भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करूया. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने अंतरामध्ये अधिकाधिक विष्णू भक्ती जागृत करून क्षणोक्षणी श्री विष्णू भक्ती करणारे विष्णू भक्त बनूया आणि विष्णू भक्तीद्वारे प्रत्यक्ष मोक्षद्वार असलेल्या वैकुंठाची अनुभूती घेत पुढची पावले टाकूया. आपले प्रत्येक पाऊल भगवंताच्या दिशेने पडण्यासाठी आत्ता आपण आपल्या अंतरातील ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढवूया. वैकुंठ मार्गावर ही पावले चालताना आपल्याला पुष्कळ काही बोधामृत प्राप्त होते आणि पुष्कळ दिव्यानुभव प्राप्त होतात. भूतलावरील वैकुंठाची अनुभूती देणाऱ्या पंढरपुरी जातानाचा आध्यात्मिक प्रवास करताना आलेल्या दिव्य अनुभवांचे वर्णन करणारे भक्ताच्या मनीचे हृदयंगम मनोगत जाणूया. आणि हे ऐकताना आपणही जणू भूवैकुंठाची वाट चालत आहोत अशी प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. आपणही भक्ती प्रयत्नरूपी प्रत्येक पाऊल टाकत असताना साक्षात श्रीहरीच्या दिशेने वाटचाल करत आहोत असा भाव ठेवूया. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून या गाठ. हे भगवंता श्रीहरी या अथांग भवसागरात गटांगळा खाणाऱ्या आम्हाला तुझ्यापासून दूर नेणारा, मायाजालात अडकवणारा हा प्रपंचच आत्तापर्यंत गोड वाटत होता आणि त्यातच सुख वाटत होते. परंतु आत्ता मात्र आम्ही या संसाररूपी मायाजालाचा त्याग करून तुझ्याकडे येण्यास निघालो आहोत. हे श्रीहरी, आम्ही तुझ्या दिशेने या मोक्ष मार्गावरून वाटचाल करत आहोत. तूच आम्हाला शक्ती दे आणि तूच आम्हाला मोक्षधामी घेऊन चल. आमच्यातील दोष, अवगुण आणि अहम यामुळे आम्ही पुरते गांजलो आहोत. कारण ज्याच्याकडे गुणसंपदेचे भांडार, भक्तिभावाची तिजोरी आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादाचे पाठबळ नसते ते दरिद्री असतात. आमची काहीशी अशी स्थिती आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि भक्ती प्रयत्न करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे येण्यास निघालो आहोत. हे श्रीहरी, तुझ्या चरणधामी पोचण्यासाठी आमची पावले साधनेच्या दिशेने पडू दे. हे श्री विष्णू, आमच्या पावलांमध्ये भक्तीचे बळ येऊ दे आणि त्यासाठी तूच आम्हाला शक्ती दे. तूच आम्हाला मोक्षधामी घेऊन चल. हे भगवंता, या कलियुगात तुझ्याकडे येतानाचा हा कठीण मार्ग चालताना काही ना वाटते की सगळे सोडून साधना करणारे आम्ही प्रवाहाविरुद्ध जात आहोत आणि त्यामुळे आमचे काही आप्त सगळे सोयरे आम्हाला साथ देईनसे झाले आहेत. त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. हे भगवंता, आम्हाला या साधना पथावर कुणाचीही साथ मिळाली नाही तरी तू मात्र अखंड अखंडमच्या समवेत आहेत. तुझा हात धरून आमच्याकडून वैकुंठाचे हे पदक्रमण करवून घे भगवंता. हे भगवंता, तूच यासाठी आम्हाला बळ दे आणि शक्ती दे. हे भगवंता, तुझा भक्तिरूपी प्रसाद प्राप्त होण्यासाठी आम्ही अत्यंत व्याकुळ आहोत. कारण त्या भक्ती प्रसादानेच आमच्या आध्यात्मिक दारिद्र्याचा नाश होणार आहे. दोष, अहंकार, विकार आणि सद्गुणांचा अभाव ही सारी आध्यात्मिक दारिद्र्याची लक्षणं दूर करण्यासाठी हे भगवंता आम्ही तुला चाळवत आहोत. हे भगवंता, तूच आमचा उद्धार कर. हे श्रीहरी, तुझ्या चरणधामी पोचण्यासाठी आमची पावले साधनेच्या दिशेने पडू दे. हे श्री विष्णू, तुझ्या भक्तीची ओढ अविरतपणे आमच्या मनात जागृत राहू दे. आमच्या पावलांमध्ये भक्तीचे बळ येऊ दे. हे श्रीहरी, तूच आम्हाला शक्ती दे आणि तूच आम्हाला मोक्षधामी घेऊन चल. हे भगवंता, हे श्रीहरी, तूच आम्हाला मोक्षधामी घेऊन चल. हे श्रीहरी, तूच आम्हाला मोक्षधामी घेऊन चल. भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.